and free recording, slide your finger up from the bottom to lock the screen.
Yes.
तर तो मशीन लर्निंग एचआर करता है उसका
कोर्सेरा
मी स्टार्ट केला कोर्सेरा खर तब मी हाफ हाफ केला बेसिकली कोर्सेराचा प्रॉब्लेम काय की ते खूपच हे करतात की पुढं खूपच पुढचं हे एक्सप्लेन केलं
आणि काही काही कन्सेप्ट आहेत त्यामध्ये कंट्रोल प्लॉट्स वगैरे वाचलं
फक हो हार्ड आहे ते खूप एक्झॅक्टली तेच ना की शिकल्यानंतर जर ते लूप होल्स राहिले की आता आपण बरं ते प्रोग्राम राईट केला
नसतो कसं
नाही हे बघ ना की आता आपण बरं ते प्रोग्राम राईट केलेलं ना अबाउट ते हे बनवायचं स्वाईप तर त्याच्यात आपल्या इंटरप्ट माहिती नव्हते तर आम्ही आपण काय केलेलं की अटेंडन्स सिस्टम बनवायसाठी हे बनवलेलं आहे काय एक कार्ड स्वाईप RFID यूज करून बनवलेलं ज्यांनी काय होईल की जेव्हा आपण एक स्टुडंट येईल तर ते कार्ड स्वाईप होईल आणि त्यांचा मेसेज त्यांच्या पेरेंट्सला द्यायला पाहिजे तर त्याच्यात आम्हाला सगळे एरर करेक्ट झाले खरं लास्टला एक एरर राहिलेला जेव्हा आम्ही एक सेंड मेसेज म्हणून एक फंक्शन राईट केलेला त्याच्यात प्रॉब्लेम होतं की ते फंक्शन कॉल केलं ना तर ते स्टॅक ओव्हरफ्लो दाखवायचं स्टॅक ओव्हरफ्लो काहीतरी स्टॅक ओव्हरफ्लो हे आहे ना स्टॅक ओव्हर हे काय म्हणतो त्याला सिरीज ऑफ बायनरी नंबर्स हेक्स नंबर्स पाठवत होते तर काहीतरी म्हणतात स्टॅक का असं काहीतरी तर ते का पाठवत होतं ते आपल्याला कळलंच नाही आपल्याला ते का नाही कळलं कारण आपल्याला इंटरप्ट आर्डुइनो मधले इंटरप्टचं कन्सेप्ट माहिती नाही आणि जेव्हा आपण नेटवर्क कॉल्स करतो आपण तेव्हा कधी पण सगळीकडे ते हे करतात इंटरप्ट वापरतात तर त्यामुळे म्हणून मग मशीन लर्निंग जसं मध्येच हे सोडायचं नाही मधले हे तर एक खूपच इंटरेस्टिंग हा आहे युट्यूबवर ना सराज रवेल म्हणून सराज रवेल स्पेलिंग SIRAJREVL तर अरे नाही
इंडियन क्रिकेटर
एक थ्री मंथ्सचा हे घ्या हायस क्रेझी होऊन वेगळा त्याने म्युझिक व्हिडिओ बनवला आहे फोटो
डीप लर्निंग आणि मशीन लर्निंग मध्ये काय
बेसिकली डीप लर्निंग नेक्स्ट न्युरल नेटवर्क म्हणून हे असतात काय फर्स्ट स्टेज ऑफ डीप लर्निंग न्युरल नेटवर्क वन ऑफ द वेज इन विच अ मशीन कॅन लर्न मशीन लर्निंग मध्ये खूप टेक्निक्स असतात रिग्रेशन आणि ते सगळं तू
झालं
ते बेसिक आहे
रिग्रेशन
क्लासिफिकेशन
नोट्स काढले जेरॉन काय तर सर्च करून बघ ती पण म्हणजे हँड्स ऑन मशीन लर्निंग चांगली बुक आहे
खरं बुक आहे ना
अरे बट
एक्झॅक्टली तर तो हा तेच करतो की मशीन लर्निंग इन खूप चांगलं हे आहे त्याने हे बनवलंय तर तो बेसिकली एक्सप्लेन करतो कसं तू जस्ट एव्हरीथिंग करू शकतोस इन 3 मंथ्स तर मी त्याचं ते फॉलो करतो आता तर आता मी हे शिकतो हे सिलॅबस त्याचं हे असं मॅथ अँड अल्गोरिदम मशीन लर्निंग सेकंड मंथ आणि थर्ड मंथ डीप लर्निंग. तर रिसोर्सेस बेसिक रिसोर्सेस जे लागतात ना ते हे मशीन लर्निंगचं ते सब रेडिट आहे ना खूप चांगलं आहे. जस्ट इतके स्मार्ट पीपल ते लिहितात ना खूपच इंटरेस्टिंग आहे. हे आता मी हो मी आता हे करतो लिनियर
अल्जेब्रा LGI BR
चालतं
MIT
खूप
चांगलं त्यातच आहे ना कोर्स वाटते आहे ना
हो खरं तो म्हटला हा हा गिल्बर्ट स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग नाही आहे तो ह्यांनी पण चुकीचं हे सांगितलं स्ट्रॉंग. अरे तो काय माहितीये का की मी त्याला 1.5x स्पीडनी बघतो खूपच काय म्हणती असं स्मार्ट असं जे स्मार्ट पीपल असतात ना ते कसं हे असतात ना काय म्हणतात शांत असतात असं ओके बेसिकली आरोगण नसतात की फक यू माहित आहे मला सगळं असं नसतं की कसं एक्सप्लेन करू नाही मंदाकुलकर्णी नर्ड होता आणि आरोगण होता वेन इट केम फॉर हिम टू एक्सप्लेन शिट टू अस. तर आता मी अज्युम करतो आइन्स्टाईन तसं होता की असं करणार आहे की ऑन पर्पज त्यांना माहिती असतं कन्सेप्ट सगळं तरी ऑन पर्पज जस्ट टू मेक इट इझियर फॉर अस ते असं स्लोअर हे करतात ते
तेच ना कम्युनिकेट करणं अवघड असतं बेसिकली म्हणजे तुला एखादी कन्सेप्ट जर एक्सप्लेन करायची असेल आणि ती तुला आता एक्झॅक्टली मी जे काय बोलतोय ना तर मला कळालं की मला काय म्हणायचं
एक्झॅक्टली
पण ते
हार्ड असत. खरं तो चांगला पर्सन चांगला टीच करतो तो अजेंडा ठेवतो ऑफ दिस लेक्चर आणि नंतर ते एक्सप्लेन करतो. आपल्या कॉलेजमध्ये कुठे शिफ्ट होत नाही सगळे खूप चांगला हे. तर युट्यूबवर टू ब्लू वन ब्रह्म मशीन लर्निंग मॅथ थिंग आहे तर ते पण नेक्स्ट काही मी आता त्याच्यानंतर तू बघितलंस का गिटहबला टेक ओव्हर केलं मायक्रोसॉफ्टने टेक ओव्हर 27 किती
गिटहब
आहे ना फक्त
जस्ट ओन करतो
हो किती $7.5 billion
ट्विटर किती वर्थ आहे.
तर जस्ट खूप ग्रेट आहे ग्रेट पेक्षा काय माहिती आय डोंट नो मिक्स्ड फिलिंग्स आहे.
ट्विटर किती वर्थ
थांबतो बघतो
गिटहबची कम्युनिटी आहे का म्हणजे गिटहब वरती एक्सचेंज करतात का आयडियाज का फक्त अपलोड करतो
त्यांचा फोरम आहे.
आहे ना
अरे खूप युजफुल जस्ट आपल्या ते वापरतच मी अजून ते प्रॉब्लेम आहे.
अरे काही काही जण वापरतात
मी पण वापरतो ते आपण
अपलोड करणार
हो. अरे तो माहितीये का आता ते तो तेच एक्सप्लेन करत होता की आता मार्क्स कोणाच नाही बघत कारण पीपल ज्यांना हायर करायचं असतात ते त्यांच्या गिटहबचे लिंक पाठवतात सो दॅट प्रूव्ह करते की तुम्ही वर्क करू शकता विथ इट यू डोंट हॅव यू डोंट नीड अ डिग्री फॉर इट. तर खूपच ग्रेट आहे
मला एक आर्ग्युमेंट आहे माझी की आता आपण डीपली सगळं शिकतोय टेम्पररीली आपल्याला कुठला टास्क करायचा असेल तर तो इझिली अवेलेबल आहे आता.
हो
म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तू परवा रास्पबेरी पाय वरचा सर्व्हर बनवलास आणि हार्ड डिस्क तर कनेक्ट करून वायरलेसली ऍक्सेस करतो तर बेसिकली तुला काय नॉलेज लागलं तुला
काय नाही बेसिकली मी फॉर द लॉंगेस्ट टाइम फाईंड करत आ थिंग ज्यांनी हे करता यायला पाहिजे एक्झॅक्टली ते करता यायला मी आधी मला एक्झॅक्टली
ओपन सोर्स सुद्धा मी म्हणतो की खूप झालं ओपन सोर्स लायब्ररीज अवेलेबल आहे आपल्याला, बट ते सुद्धा आपण म्हणजे इतकं आपण हार्डवर्क करून त्याला सगळे वापरणार, तसं त्यापेक्षा जस्ट रेडीमेड कोड आपण अपलोड करतो. म्हणजे आता आपल्याला कुठलं आता तू कॉलेजचे प्रोजेक्ट करतो
ते माझं ओपिनियन काय त्याबद्दल की ऍज लॉंग एज तुम्हाला ते कोड माहितीये तुम्हाला कोड लिहायची गरज नाही. जर तुम्हाला माहिती नसेल ना आता आपण ते आर एफ आय डी चं येस आर एफ आय डी चं
जे प्रायमरी
आर एफ आय डी चं जे हे आहे ना की आपल्याला ते ऑब्व्हियसली गिटहब वर एक वर्जन ऑफ इट असेल. खरं आपल्याला आपण जेव्हा वापरताना ना आपल्याला ट्विक्स करायला लागतील ना, तर ते ट्विक्स करायला वी हॅव टू नो द होल कोड.
अदरवाइज आपल्याला जमत नाही म्हणजे आपण अनसक्सेसफुल त्या
होतो कारण आपल्याला अंडरस्टँडिंग नाही. तर आता तेच ना की मी आणि इंटरनेटवर काही पण फाईंड करायला ना खूप हे लागतं, काय माहितीये की परफेक्ट वर्ड्स जे असतात ना ते, कारण वोकॅबलरी नसेल ना. आता तेच मी जे फाइंड करत होतो ना त्याला एन ए एस म्हणतात, नेटवर्क अटॅच स्टोरेज. ते वर्डच नव्हतं, वर्ड माहिती होतं मी सगळीकडे बघितलेलं, खरं मला नव्हतं माहिती की एक्झॅक्टली ते हवंय मला. तर मी माहिती हा माहिती नाही तर मी गुगल करतो. खरं मी
तुला तेवढं स्किल
जस्ट नाही, खरं माझा सॉन्ग जे
एक्झाम्पल
हो एक्झाम्पल खरं एक्झॅक्टली तर एक्झाम्पल पण आपण कसं घ्यायला पाहिजे हे असतं की डफ असतं, कारण मी सगळे सॉंग्स पॉपच असतात तर ते ऑलरेडी अ मिलियन पीपल सर्च केले असतात तर ते इझी असतं फॉर गुगल टू. तर माझं
जास्त टाइम लागतं पण मला कायम सापडत.
मला पण एकदा पण ऑल मे बी जस्ट गुगल तर
गोष्ट
डिबेटेबल
असत. डिबेटेबल
नाही, गुगल तर बस सर्च. ते साधना मिळण्यासाठी ऍप्लिकेशन येतात तर ते मी हँडल करतात. तर तू म्युझिक प्ले केला का रिसेंटली? खरं तू पेंटिंग थिंग्स मेक केलं ते काय करतो?
ठेवतोस
का? तू सेल करायला असतो आधी?
अरे मी एक कॉम्पिटिशनला एंटर केलं ऑलरेडी.
अरे इथे ना कॅनल रोड माहितीये का तुला?
हो
कॅनल रोड वर ना
लेफ्ट कॅनल रोड वरती जातो. कुठला कॅनल रोड?
तू तिकडे प्रभात रोडला जातो ना तिथे असं एक कसं ट्रंक रोड आहे ना असं रोड आहे, तर त्या रोड वर ना एक कॅफे आहे लेफ्ट साईडला राईट साईडला हवया तर तिथे असं पेंटिंग बाहेर डिस्प्ले केले असतात आणि आत कॅफे की आर्ट कॅफे तर ते आहे
जाऊन
दाखवायचं आर्टिकल टाकू.
अरे प्रॉब्लेम काय आहे का ती स्किल लेवल अजून माझ्या हातात नाही आहे. जे विकतात पेंटिंग म्हणजे मे बी प्रॅक्टिस नसेल किंवा
माझं बेसिक क्वेश्चन आहे म्हणे सी कसं पीपल कसं बाय करतात? नाही कोण बाय करतो कोण बाय करतो
सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्हली नाही आपण सांगू शकत की कोणाला चांगलं वाटेल कोणाला नाही वाटेल.
नाही युजली कोण बाय करत?
पेंटिंगचे खूप टाईप्स आहेत, खूप म्हणजे आर्टला तू कॅटेगराईज करूच शकत नाही.
ऍबस्ट्रॅक्ट
म्हणजे ऍटलीस्ट वेग वेग झालं, बट कसं आहे की इझिली रेकॉग्नायझेबल आणि पॉप्युलर मधले जे पेंटिंग आहेत ते म्हणजे नेचरचे लँडस्केप किंवा
ते जे माझं क्वेश्चन आहे बेसिक की कसं कोण कोण वापरतं कोण पेंटिंग? आता मला
वापरतो
खूप पीपल माहिती आहेत इव्हन मी पण घरी पेंटिंग येतो खरं ते पेंटिंग तू कसे पेंट केले असतात ना ते नसतात की ते पोस्टर्स असतात जे फ्रेम करतात कळलं का तर पेंटिंग कोण बाय करत एक्झॅक्टली कोण
टेस्ट असते त्यांची त्यांना टेस्ट असते त्यांनी बघितलेले असतात भरपूर युरोपियन पेंटिंग बघून किंवा जुने इंडियन पेंटिंग बघून असं म्हणजे बघून बघून बघून
ऑब्व्हियसली आयडियली ते इज द करेक्ट थिंग टू हॅपन तर इंडियामध्ये होतं का ते
होतं
खरं
हो खूप होतं एक्झिबिशनला जाऊन
एक्झिबिशन पीपल बाय करतात
माझा मामा एक टेक्निकली मामा काका बट मी त्याला मामा तर तो कम्युनिटीमध्ये येतात त्या तर त्याचं एक एक्झिबिशन सकाळचं होतं काय लागलं माहिती बट ते टिळक रोडवरचं कुठलं हे टिळक रोडवरचं ते इथे डिस्प्ले होतात इथे कार्यक्रम वगैरे होतात त्याला काय म्हणतात थिएटर तिथे एक्झिबिशन्समध्ये त्याचं ॲबस्ट्रॅक्ट हे झालं होतं सिलेक्ट झालं होतं तर तिथे काय तर 5,000-10,000 वगैरे कॉस्ट पेंटिंगची म्हणजे त्याला तेवढी दिली होती कॉस्ट
आणि कॉस्ट आपण डिसाइड करायचं
हा ती ते डिसाइड कर आपण आधी डिसाइड करायची
निगोशिएट कर
निगोशिएट म्हणण्यापेक्षा आता ती कॉम्पिटिशन एक्झॅक्टली कशी होती माहित नाही मला
ते काही फक यू दिस इज नॉट अबाउट दॅट जस्ट 4,000
जर तू 10,000 जरी म्हटलास आणि जर घेणाऱ्याला वाटलं की बाबा ठीक आहे टेन पे
एक्झॅक्टली माझं मला ते लाईफस्टाईल जे पीपल असं माहिती जे हा येस मी त्यांना पे करू शकतो फॉर दिस
मलाही म्हणजे जवळून कोण बघितलं नाही पण मला वाटतं की ते
तू सेल केलास नाही एकदम
नाही
खरं
एकही नाही केलं आत्ता करा ना पेंटिंग चांगले झालं असेल आधीपर्यंत स्केचेस
स्केचेस
काहीच पॉईंट ते मग जे डी आर्ट करून आलेली मुलं किंवा आर्ट कॉलेजेस मधले मुलं जी करतात ना पेंटिंग त्यांना ती ऑर्डर मिळालेली असते म्हणजे बेसिकली आता माझा एक मित्र आहे तो काय करतो की त्याला म्हणतात की तू शिवाजी महाराजांचं चित्र काढून दे आम्हाला पेंटिंग करून माहिती पेंटिंग हे बघ हा पोस्टर मला हे पेंटिंग हवं हे एवढं मोठं करून दे मी माझ्या हॉटेलमध्ये लावतो आणि तुला 5,000 रुपीज देतो म्हणजे त्यांना चीपली
चीप नाही होत ना
होतं
क्वेश्चन आहे चीप नाही होत कसं चीप होत की आता तो टेस्ला आता टेस्ला तर पोस्टर टेस्ला
पोस्टर
200 ला तुझ्याकडे जे आहे ते चांगलं साईज आहे ते हे नाही आहे खरं माझा पॉइंट आहे की तू 200 ला विकशील का तुझा पेंट एक्झॅक्टली तर ते अटलिस्ट 6,000-7,000 आर्ट आहे ना हे आर्ट नाही हे
जेवढे मी त्यावरती वर्क केलं किंवा एफर्ट घेतलाय त्याप्रमाणे मी त्याला कॉस्ट लावला आणि कॉस्ट लावण्यापेक्षा मला कोण जर घेणार भेटलं तर मग मी मेबी निगोशिएट पण नॉट अबाउट द मनी बट एक पर्टिक्युलर ह्याच्या खाली मी जाणारच तेवढा तरी इगो तर बेसिकली आर्टच तसं असतं म्हणजे सब्जेक्टिव्ह असतं प्रत्येक आणि मोस्ट ऑफ द म्हणजे रिच पीपल जर म्हणायला गेले आतापर्यंत मला जे भेटले समोरासमोर जे भेटले त्यांचे आर्ट चॉईसेस आहेत ते असे शॅडो म्हणजे दुसऱ्यांच्या म्हणण्यावरती घेतलेले आर्ट
पेंटिंग
आणि
इव्हन कॉलेजेस तू बघ ना की कॉलेज जेव्हा पीपल सिलेक्ट करतात आर्ट ट्युशन की ते शीप फॉलो
करतात मेड टू लाईक
मला वाटतं ते बेस्ट वे ऑफ सेलिंग
एनीथिंग
फेसबुकने ते फर्स्ट टाइम केलं
बघितलं खाण्याचं शॉप असेल पाणीपुरी स्टँड असेल त्यावरती जास्त गर्दी असेल त्याच पाणीपुरी स्टँडला जातात
कारण पीपल आहेत म्हणून पीपल जाणार. तर त्याला काहीतरी एक म्हणतात
कन्फॉर्मेटी.
हा
कन्फॉर्मेटी
मी जे ह्याचं बघितलं ना की काय होतं ते कुठे मूवी मार्क झकरबर्ग बघून हा अरे द सोशल नेटवर्क तर त्याच्यावर ते दाखवत होते की तो आधी हार्वर्डमध्ये पॉप्युलर झाल्यानंतर त्याला एक कॉलेजमध्ये कुठल्या तरी सिलिकॉन व्हॅलीच्या एक कॉलेजमध्ये देत नाही तर तो सगळ्या आजूबाजूच्या कॉलेजला टार्गेट करून त्यांना फेसबुक वाटतं. त्यामुळे जे त्या ह्याच्यातले मुलं असतात त्यांना वाटतं अरे आमच्याकडे काय नाही तर त्यांना पण हवं
असतं. गुगलचं हे फेल झालं कोण चालू नाही त्यावर
गुगल प्लस ते तर ओनली गुगल प्रोडक्ट आहे फेल गुगल ग्लास
गुगल कार गुगल ग्लास फेल म्हणता
फेल आहे प्रॉपर फेल आहे ते अहेड ऑफ इट्स टाइम असं
ते इंटेलचा ग्लास बघितलं असतो
किती अर्ली दिसतो बघणार तो
हानी
येस फ्रॉम द गेट गो किती खराब असतो
इडियट नेहमी सारखा तर क्लास आहे तो
किती किती खराब किती वर चढून बसला तो
अरे गुगल क्लास पेक्षा तर बेटर आहे
मला वाटतं द बेस्ट क्लास
हा 1.5 mirror thing
into my eyeball so I don't have to focus on it it's just sort of down there but the best part is that
words wala hai to words wala bolun sa
it disappears so it's not distracting the other thing is you're going to be tapping and swiping and doing whatever you might do like you do
kar bolna kitne agle hai
it's meant to be not intrusive not annoying social
la to goggle nahi ka water hai sang
nahi ma to मला चष्मा कसा बसला ना तो बसला नाही असा येतो कारण इतकं टेकल आहे त्याच्यावर त्यामुळे तसं
प्रोटोटाईप
तर प्रोटोटाईप एक्झॅक्टली गुगल ग्लास त्याच्यामुळे चाललाय ना की खूप मोठा होता तो
गुगल का सक्सेसफुल होत आहे कारण ते बीटा व्हर्जन सगळीकडे रिलीज करतो पटकन जे झालं ते रिलीज करून टाका आयबीएमनी काय केलं माहितीये का आयबीएम झेरॉक्स या लोकांनी कंटिन्युअस डेव्हलप करत राहिले आपण नंतर रिलीज करू पूर्ण फायनल प्रोडक्ट परफेक्ट प्रोडक्ट रिलीज करू तोपर्यंत 10 लोकांनी त्याला ओव्हरटेक करून बीटा वर्जन रिलीज करून सक्सेस
खरं तुला वाटलं का की फर्स्ट टू द मार्केट द बेस्ट वे आहे टू विन एनी मार्केट फर्स्ट टू द मार्केट
एक्झॅक्टली
तुला वाटतं का ते
फर्स्ट टू द मार्केट बरोबर टाइम ज्यावेळी त्याची गरज आहे ऍपलचा आयफोन 2007
ला फर्स्ट टू द मार्केट नव्हतं
फर्स्ट टू द मार्केटच होत
नाही दोन कंपनी फर्स्ट टू द मार्केट कोण होते फर्स्ट टू द मार्केट स्मार्टफोन बिफोर आय ऍपल
नोकिया असेल
कोण होते खूपच इंटरेस्टिंग फॅक्ट जस्ट ते ग्रेट होत आहे की नोकियाचा कसा डिलिव्हर केला पीपल फोन मध्ये नोकियाचा फर्स्ट पीपल होते ना टू टू मेक अ फोन दॅट वॉज सो
गुड ते कुठल्या तर सिम्फनी मधले जुन्या सिम्फनीचा एकच छोटासा पार्ट ते एवढस केलं आणि त्यांना काही पे करावं लागलं राईट सर फ्री मध्ये घेतलं आणि जसं कुठली दुसरी कंपनी आता पेड थीम्स
इवन हे मायक्रोसॉफ्टचं ते फर्स्ट डेस्कटॉप फोटोज आणि तसं काहीची स्टोरी आहे.
ऍक्च्युली वॉच सुद्धा,
अरे हो ते मी वॉचचं स्टोरी सांगत असलो की वॉच ना आधी माझे मामा जे ह्याच्यात होते ना नाटसंमध्ये होते, तर ते मला सांगत होते की द फर्स्ट स्मार्ट वॉच नॅटसमने मेक केलं, नॅटसम म्हणजे नॅशनल सेमी कंडक्टर्स, त्यांनी मेक केलेला किती 20 इयर्स बॅक.
स्टीव वॉचने
एक्झॅक्टली, खरं ते जस्ट वायबल नाही आणि स्टील स्टील वायबल नाही आहे. खरं इतके पीपल वापरतात ना ते की जस्ट आत्ता जस्ट ते नॉर्मल आहे, जस्ट लाईक द नॉच. नॉच नॉर्मल नाही आहे, जस्ट वियर्ड थिंग आहे ते जस्ट राहिलंय. तर इधर जस्ट खूप वन प्लस सिक्स, वन प्लस सिक्स नाही वन प्लस फाईव्हचं हे आवडलं वरचं जे केलं ना त्यांनी की अगदी छोटं बजल ठेवलं वर आणि इवन खाली, तर ते चालतं ना ते नॉच इतकं घाण दिसतं. मग आय डोंट थिंक इट्स ट्रान्झिशन मध्ये आहे ते करेक्ट आहे. खरं
तू गुगलचा पण कुठला तर फोन येणार होता ना
पिक्सेल,
नाही पिक्सेल नाही
ते कॅन्सल केलं ना प्रोजेक्ट आरा. ते हो असेंबल ते हे केलं त्यांनी डाऊन द ड्रेन. हो खरं खूप मला वाटत ना खूप मोठं मार्केट बनवायला लागायचं आणि ते जमलं नाही. नाही खूप मोठं मार्केट ना आता फॉर एक्झाम्पल तुला ते छोटे थिंग्स बनवायचे आहेत जे असेंबल करायचं, तू ते प्रोटोटाईप बघितलं असेल त्याचं, तर ते जे मॉड्यूल्स आहेत ना छोटे, तर ते सेल करायला पीपल असायला पाहिजेत ना. हे मॉड्यूल्स जे आहेत ना, आता फॉर एक्झाम्पल माझ्या फोनला ना फोनचं लेन्स चेंज करायचं, मग बटर लेन्स घ्यायचं, तर पीपल असायला पाहिजे डेडिकेटेड टू दॅट हू क्रिएट अ बटर बटर मॉड्यूल. आता ते फॉर एक्झाम्पल 2 cm by 2 cm ब्लॉक आहे, तर तू जर ते काढलास आणि नंतर ते तू परत 2 cm by 2 cm तुला बटर कॅमेरा फाईंड करायला लागेल, कळलं? आणि पीपलला ओनली इन दॅट स्पेस हे करायचं. आता कॅमेरा मोठे होतात, आता ड्युअल कॅमेरा त्यांच्या ते हे करायला आलंच नसतं.
परवा बघितलं डिजिटल कॅमेरा घेतला असं कुठलाही तो एनी टाइम फोन पेक्षा बेटर काय नाही.
मला वाटतं इव्हन पियुषला माहिती असेल की डिफरन्स हो डिजिटल कॅमेरा आणि ह्याच्यात फरक मला माहितीच नाही. खरं DSLR मला खूप चांगला फोकस होत आहे
ते तर ठीक आहे, कॉस्टली लेन्स नाही वगैरे
एक्झॅक्टली. मला डिजिटल कॅमेराचं हेच नाही कळत, ते जस्ट इन ट्रान्झॅक्शन होतं आणि जस्ट एक्झिस्ट करतं असं मला वाटतं डिजिटल कॅमेरा.
हा ओके,
आपलं जे कॅमेरा आहे फोनचा ते जस्ट वेल बिल्ट आहे.
हो
वेल बिल्ट आहे, तर त्याच्यामुळं
अरे बट कधी पण ऑब्झर्व कर डिजिटल कॅमेरा मच बेटर दॅन फोन कॅमेरा.
डिजिटल कॅमेरा आर मच बेटर.
हो
कसं मे बी
मला त्याची क्वालिटी आवडली.
माझ्याकडे आहे डिजिटल कॅमेरा, आपण ह्याच्यानंतर चेक करू की ते जस्ट नाही आहे त्याला फोकसच नाही होत करेक्टली, काहीतरी काहीतरी ऑफ असत. मला वाटलं की त्यांचं हे आहे की काय इथे पोस्ट प्रोसेसिंग करता येत ना फोन मध्ये, कॅमेरा मध्ये नाही करता येत. काही येत पोस्ट प्रोसेसिंग कॅमेरा होत का फिल्टर? नाही म्हणजे आता गुगलचं कसं पिक्सेल मध्ये एकच फोन एकच कॅमेरा आहे ना, तरी त्यांनी पोर्ट्रेट काढता येत की त्याला ते सेन्स करत की बॅकग्राऊंड काय आणि फोरग्राऊंड काय. त्याच्यामुळे ते
माझा माझी आर्ग्युमेंट काय की 2000 कॅमेरा असतो 5000 आणि फोन 13000 15000 तर दोन्हीच्या मध्ये कम्पॅरिझन केलं तर फोनचा जो कॅमेरा असेल तो पण तेवढाच वर्थ असेल ना, कमी वर्थ असेल बट दोन्ही कम्पॅरिझन केलं तर जेवढी टेक्नॉलॉजी त्या डिजिटल कॅमेरामध्ये आहे
एक्झॅक्टली. मला वाटतं की ते डेडिकेटेड डिव्हाइस आहे आणि द होल पॉइंट ऑफ द कॅमेरा आहे की टू टेक पिक्चर्स, यू कॅन नॉट मेक कॉल्स विथ द पिक्चर विथ द कॅमेरा. तर ऑब्व्हियसली ऑन पेपर बेटर असं नव्हे. खरं मी ऑब्झर्व केलं, मला नाही वाटत, मला माझ्याकडे आहे निकॉन कोडबुक, आपण स्कूलमध्ये असताना मी घेतलेला रेड कलरचा कॅमेरा, तर तो आहे माझ्याकडे. खरं मला मला वाटतं मी माझ्या फोनवरून बेटर फोटोज काढू शकतो त्यांना.
तुला काय ठीक
आहे, एंड करायचं का? 30 मिनिट्स झाले. येस, तर तू आता ईज बद्दल बोलत होतास, ऑफ हाऊ इझी इट इज फॉर पीपल टू डू इट. आणि मला वाटतं की आता जे युजर्स आहेत, एंड युजर्स आहेत, त्यांचा ओनली वन रिक्वायरमेंट आहे ऑफ बिईंग इझी.
बिईंग इझी किंवा बिईंग युजर फ्रेंडली,
हां, दॅट्स व्हॉट बिईंग इझी इज,
गुड युजर एक्सपिरियन्स.
हां, तेच ना, की दॅट इज ऑल, दॅट इज वाय गुगल मेक्स ऑल द डाटा. That is why we use Google. That is why, we,
why
use
we use Apple.
Exactly. Kiti people Apple use karta?
Exactly. Khoop. Khoop log.
Ani, this, teje, haan, there exactly. Ease at what cost is also very important.
Haan.
Ki Apple incredibly easy to use asel. Mahani mahani karmi kadis vapar lani hai. But, te itka jasta costly hai na, people would rather go for something cheaper by, hey, by, compromising that ease. The Android is basically that. It is cheaper, kharat is a user interface, maybe better than Apple.
Anytime. Mala tari vat. It's subjective.
Tar, mala vatta ki end product je apan design karel, te always it should be very easy to use. That is the only correct possibility. If, manje,
Apple chi vision ka hoti ki it should be, adha, it should be beautiful. Plus, it should have good functionality.
Basically, it should be a part of your body.
Ah, extension.
Barabha. Extension to your body.
Extension. Tar te 4x4 cha box kela hota to mahiti hai na. Next. Steve Jobs. 4 inches hota ka meters hota. Meters pan na. Box, the box manun ek hota. Tar tyamadhye tani asa compromise kela ki to cube hota manje box. Tar tani compromise functionality madhe kela. But it looks beautiful as a cube. म्हणजे तो प्रत्येक साईडनी इव्हन आउट केला होता आणि तो इट लुक व्हेरी ब्युटिफुल, म्हणजे अट्रॅक्टिव्ह वगैरे दिसत होतं, खूप डिझाईन वाईज, आणि लोक ते बाय करत होते.
हो,
इतके त्यात अजिबात हे नव्हतं, म्हणजे
युजर फ्रेंडली,
युजर फ्रेंडली नव्हतं आणि खूप असं डम्प डाऊन होत होतं पूर्ण.
तर आता तेच ना, आता रिसेंटली फेसबुकचे 550 मिलियन अकाउंट वर हॅक झाले, माहिती आहे तुला? 50 मिलियन इज नॉट अ जोक ॲट ऑल. 50 मिलियन इज टू मच. सो ते हॅक झाले म्हणजे काय, की इफ यू यूज स्पॉटीफाय, ते थिंग असतं ना की वर हे लॉग इन विथ फेसबुक थिंग, तर ते पीपल यूज करतात. तर ते काय करतात, बेसिकली टोकन असतं की इथून एक टोकन पाठवतात तिथे, मग तिथे तू तो टोकन सेंड बॅक, म्हणजे एक्नॉलेजमेंट पाठवायला यू हॅव टू लॉग इन. तर ते लॉग इन केल्यानंतर ह्यांचं टोकन ह्यांना येतं, ह्यांचं टोकन ह्यांना जातं, फेसबुकचं टोकन. तर वन्स दॅट हॅपन्स, व्हॉट हॅपन्स इज फेसबुकला तुम्ही कुठलं म्युझिक लिसन करताय ते सगळं कळतं, स्पॉटीफायला तुमचे फ्रेंड्स कोण आहेत ते सगळं कळतं. सो स्पॉटीफाय इज अ पेड सर्व्हिस, सो यू आर पेईंग फॉर द म्युझिक and getting your data ripped off. So Facebook, when you're using, you are the product, then maybe it makes sense for them to use your data. So mai the kada great code, ki if you are getting something in free, you are the product. Then maybe it makes a little bit sense when it comes to Facebook.
Na ho tana watta ki you have, they have the right to manipulate your data.
Right picture, this
they,
you're getting
liberty to
you are giving the data yourself, asa nahi hai ki main extract karta hu tumhara
tras de voluntary,
sir, voluntary hai firstly, and secondly tena he hai ki tena authority over your data, asa mala vatta ki amcha website var yun tumhi takle, asa nahi hai ki tumhi dusra website
social media
ha, tar te ते मला खूप हे वाटतं. फर्स्टली ते, आणि सेकंडली माझा पॉईंट काय होता की वन्स हे झालं काय फेसबुकचं तुम्ही लॉग इन केला तर हे टोकन जे होते हे सगळे हे हॅक झालेत.
ओके,
तर आता इफ यू हॅव टू लॉग इन टू युअर
फेसबुक, म्हणजे फेसबुक, म्हणजे जर ती कुठली सबसिडरी वापरत असेल फेसबुक अकाउंट तेव्हा हॅक झालेत का?
सबसिडरीचे टोकन्स जे लागतात ना ते हॅक झाले.
म्हणजे फेसबुकचे अकाउंट, म्हणजे बेसिक अकाउंट मधनं हॅकिंग
नाही, पासवर्ड क्रॅक नाही
केलं,
ऑथेंटिकेशन ते हे असतं ना, टोकन असतं ना, ते दुसऱ्या वेबसाईट पासून घेतलेत आणि हॅक केले त्याच्या थ्रू.
तर म्हणजे तो ब्रिज हे आहे, कमजोर आहे.
हा, आणि त्यांनी ते फिक्स नाही केलं. बट 50 मिलियन जस्ट टू मच आहे. आणि काही हेच
नाही.
हा, सो माय पॉइंट वॉज की आपण का करतो ते, वी नो इट्स बॅड, का करतो? एक बटन मध्ये आपण सगळं होत, एक बटन मध्ये. आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि दॅट इज वाय इतके ह्यूज स्केल वर पीपल हे करतात.
आणि पीपल डोंट केअर, यु नो.
एक्झॅक्टली.
एज लॉंग एज अवेअर झालो या गोष्टीबद्दल,
एज लॉंग एज इट इज व्हेरी इझी फॉर देम. पीपल ज्यांना माहिती नाही एक्झॅक्टली काय होतं, काय चालू असतं बॅकग्राऊंड मध्ये, दे डोंट केअर. आणि एक्झॅक्टली मला पीपल, मी
किती
12th पासून मी ह्याच्याबद्दल विचार करायला लागलो.
तू कधी गर्ल्सचा लॅपटॉप ऑब्झर्व केलास का? मला अजिबात सेक्सिस्ट वाटून द्यायचं नाही गर्ल्सना, पण गर्ल्सच्या लॅपटॉप मध्ये किती मालवेअर्स असतात.
नॉट यू, नॉट ओनली गर्ल्स.
नाही, मी काय गर्ल्स म्हणतोय कारण दे डोंट, ते काही काही वेबसाईट्सला असे व्हिजिट करतात की ज्या वेबसाईटला ऍड ब्लॉक वगैरे गरज असते, त्यामुळे मालवेअर्स खूप येतात. आणि मी माझ्या आईचंच एक्झाम्पल देतो बेसिकली. तर ती काही काही वेबसाईट्स असे बघते, आणि परवाच एक ड्रेस मागवला, काय तर का साडी मागवली, आय डोंट नो, तर काही तर कापून आणून काही तर बॉक्समध्ये ठुसलं आणि 400 रुपयाला कुठल्या तर रँडम वेबसाईटवरनं आलं, ते फेसबुकवरनं ऑर्डर केलं होतं. काय पॉईंटलेस.
तर आणि मला
बिईंग अवेअर इज ऑल्सो इम्पॉर्टंट,
बिईंग अवेअर अँड हॅव्हिंग द नॉलेज अबाउट इट. आपल्याला का बोलता येतं हे, आपलं वाय डू वी अंडरस्टँड दिस, कारण आपण ते शिकतो अकॅडमिक्समध्ये, आपण तेच शिकतो, आपला इंटरेस्ट त्याच्यातच आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे वाटतं की हो बाबा दिस एक्झॅक्टली. आता आपल्याला हे, आता तू माझी मम्मी मला सांगत असते की दूध राईसला नको लावू, खराब होतं राईस, हे दूध खराब होतं, और बोथ ऑफ देम खराब होतात,
काहीतरी ठरव,
बोथ ऑफ देम खराब होत असं मी अज्युम करतोय. खरं ते लावायला नको,
दूध भात खातो
नाही, ते पातेल्या दोन्ही लावायला नको, और दही आणि दूध एकडे नाही ठेवावे कारण ते होत. तर ते कसं कळतं त्यांना, की त्यांना नॉलेज आहे ऑफ इट आणि एक्सपिरियन्स आहे की ऑलरेडी झालं एक दोनदा, त्याच्यामुळे ते आपल्याला सांगतात की लांब ठेव. तर तसं सेम थिंग आपल्याला, की आपल्याला एक्सपिरियन्स,
क्लोज कॉल असेल तरी सुद्धा इनफ आहे.
काय
म्हणजे क्लोज कॉल टू हॅव्हिंग अ क्रायसिस, म्हणजे कळतंय का? समजा तू गाडी चालवायला लागलास आणि तू पुढची गाडी थांबली आणि तू ब्रेक दाबून ऑलमोस्ट त्याच्या समोर जाऊन थांबलास आणि धडकला नाहीस, देन तू यू विल बी केअरफुल फर्दर इन युअर
लाईफ. बट तेच ना, की त्यांना एज्युकेटच नाही केलं अजून कोणी, ऍटलीस्ट इंडियन्सला, जे हे नाही करत ना त्यांना, ज्यांना कळत नाही ते कम्प्लिटली डिफरंट स्टोरी आहे, ज्यांना कळून ते जस्ट इझी आहे. मला तिथे ब्रिज दिसतोय, गॅप दिसतोय, सॉरी, विच वी कॅन ब्रिज, की इझी असायला पाहिजे, सिक्युअर असायला पाहिजे, आणि ऑलवेज ते लॉग इन थ्रू हे असायला पाहिजे. नाही बटन म्हणतोय तसं, लॉग इन थ्रू फेसबुक आहे ना, लॉग इन थ्रू समथिंग एल्स विच इज, विच ओनली स्टोअर्स युअर पासवर्ड, और विच ओनली स्टोअर्स युअर डिटेल्स, वॉट एव्हर इट इज. तर तुला म्हणजे ते फॉर्म्स भरत बसायला नाही लागत, ते एक बटन मध्ये भरवे. आता ते गुगल करत आहे की सर डू यू वॉन्ट टू सेव्ह द पासवर्ड, गुगलला ते दिसलंय परत, ते करते. तर
मी होप करतो की गुगल ऑनेस्ट आहे अबाउट देअर,
ऑनेस्ट नाही आहेत, नाही आहेत, कारण तेच ना, की ग्रेट एक्झाम्पल मला काय वाटतं की
पिक्सेल करन्सी फॉर द
पिक्सेल आहे ना,
सेलिंग डाटा इज टू, बट ठीक आहे,
हे पिक्सेलचे फोन, पिक्सेल त्याचा कॅमेरा बघितलास का?
ते म्हणतात
इनक्रेडिबल आहे डूड, तू ते फोटो,
हा सॉरी, वन प्लस शिट आहे, पिक्सेलचा खूप चांगला आहे,
खूप चांगला आहे, म्हणजे तू अगली असेल ना तरी तो चांगला दिसतोस.
बघत होतो मी, मिक्सअप केलं, सॉरी.
तू अगली असेल ना तरी तू चांगला दिसतोस. एवढा चांगला पिक्सल
पिक्सल फक्त कॅमेरा साठी वापरतात काही काही.
हा तर ते का चांगलं आहे, ते आता ए आय वापरतात आणि फॉर अ ए आय टू बी व्हेरी गुड इट हॅज टू हॅव अ ह्युमंगस डाटा सेट. तर डाटा सेट कुठून आला? दुसरे कंपनीज का नाही करतात? कारण त्याच्याकडे डाटाच नाही आहे. गुगलकडे इतका डाटा आहे ना, तर तिथेच ते डेडलॉक ब्रेक होतं की जस्ट युअर कॅमेरा इज दिस गुड बिकॉज तुमचं ए आय इतकं चांगलं.
बिकॉज गुगल,
येस, यू हॅव एव्हरीथिंग. तेच ना, आणि आपण असं विशेष लूप मध्ये अडकलो आहे ना की आपल्याला बाहेर नाही पडत.
आणि लोक आता असं काय म्हणतात की हा पिक्सल 2 चा आहे कॅमेरा, पिक्सल 3 चा कसा असेल? इमॅजिनच करतायत नाही लोकांना. पिक्सल 2 चा कॅमेरा एवढा इनक्रेडिबल आहे तर एक्सपेक्टेशन्स. आता ऑब्व्हियसली आपण कुठलाही कॅमेरा बघितल्यानंतर म्हणतोच की हा कॅमेरा चांगला, ह्याच्यापेक्षा कसा चांगला करता येईल लोकांना, म्हणजे कंपनीजना. बट दे डू, दे गो अँड डू दॅट. बट देर इज अ थ्रेशहोल्ड की ज्या पुढे तो चांगला दिसेलच, कळते का?
दिसेलच म्हणजे
चांगला वाटेलच म्हणजे कॅमेरा.
ओके,
तर पिक्सल 2 नंतर पिक्सल 3 चा कॅमेरा केवढा चांगला असू शकतो हे सुद्धा पीपल थिंक करून ते जस्ट हे होत
आहे.
बेसिकली मला काय म्हणायचं आहे की कॅमेरा आत्ता एवढा चांगला आहे, ह्याच्यानंतरचा कॅमेरा किती चांगला असू शकेल? इट इज गुड इनफ राईट नाव, इट इज सो मच गुड इनफ की आपले लिमिट्स एक्सीड कर, आपले लिमिट्स त्याच्या पुढे पण एक्सीड करू शकत नाही आपण.
ओके
ओके, एक्झॅक्टली.
मूव्हिंग ऑन, मूव्हिंग ऑन. तर या मघाशी आपण बोलत होतो, मी इथे लिहून घेतले एलियन्स म्हणून. तर
एलियन्स स्पेलिंग चुकी आहे
माहिती
आहे.
तर मला कसं वाटतं की इतके विचित्र डायमेन्शन्स असतात ऑन. हां, जो रोगन एक्सप्लेन करत होता परवा हे काय स्मोकअप केल्यानंतर ना असलं तर माहिती आहे का, जर तू स्मोकअप केलास आणि तू तुला ट्रीज बरोबर पण बोलता येतं जर तुम्ही सेम.
आयु आस्का ना?
हां,
आयु आस्का.
काय आयु आस्का?
तू हे बघितलंय का 20 सिरीज?
नाही.
त्यामध्ये बट कंटिन्यू कम्प्लीट कर.
तर तो म्हणत होता की यू कॅन सी अदर डायमेन्शन्स राईट वेन यू आर हाय. तर मला ते कसं वाटतं की इट्स मोर ऑफ तुझं
युअर
यू डोंट नो.
नाही, वी नो, वी कॅनॉट एक्सप्लेन. एनेस्थेशिया सर,
मला वाटतं
दॅट दोज आर यु नो हे बघ त्या गोष्टी आहेत. ते माझं तिथे माझं स्ट्रॉंग हे आहे, ओपिनियन आहे की की म्हणजे काय म्हणतात त्याला, ड्रग्स किंवा परफॉर्मन्स अँड परफॉर्मन्स नाही, ड्रग्स बेसिकली जे काही तुम्ही कन्झ्युम करता फॉर डोपामिन अँड शिट ते सगळं, तर ते जे कन्झ्युम करता ते दे आर जस्ट टू मेडल विथ युअर ब्रेन केमिस्ट्री. ओके, आणि तुम्हाला जे दिसतं ते दॅट इज ऑल केमिस्ट्री, दॅट इज नथिंग ऑफ ग्रँड स्केल, दे आर जस्ट डिल्युजन्स अँड
मला मे बी नॉट से. मी कसं विचार करतो याबद्दल की मे बी ते आपल्या ब्रेनमध्ये काहीतरी डिफरंट ट्रिगर करत आहे, केमिकल रिॲक्शन्स डिफरंट ट्रिगर करत आहे ज्याने आपल्याला काहीतरी डिफरंट दिसतं अदर दॅन हॅलुसिनेशन
होतं.
ki we can sense some different dimension if there are more than what 4 or 5 dimensions. We can feel the dimension. Tar maza question hai ki apan alien sathi apan aplya radio frequency varun pathavto. Jar te communicators dusrya frequency la karat astil or they exist in dusra dimension madhe karat astil tar te mhanje kasa, how do we expect them to be in the same आहे. एक्सप्लेनेशन फॉर हे काय एलियन्स काय की इतकं ओल्ड आहे युनिव्हर्स आणि आपलं सिव्हिलायझेशन इतक्या लवकर डेव्हलप झालं माहिती आहे मला फॉर्मेट काय जस्ट हे कर
चुकीचं इन्फॉर्मेशन देण्यापेक्षा आपण हे करू. बेसिकली ते काय म्हणतं की आतापर्यंत आपले एलियन्स दिसले नाहीत, हे कसं काय पॉसिबल आहे? हा पॅराडॉक्स, वी आर द ओनली लाईफ लिव्हिंग लाईफ दॅट वी कॅन सी. लॅक ऑफ एव्हिडन्स ऑफ हाय प्रोबॅबिलिटी एस्टिमेट्स फॉर द एक्झिस्टन्स ऑफ एक्स्ट्रा, कारण की युनिव्हर्समध्ये ज्या गोष्टी ऑर्गॅनिक लाईफला सस्टेन करू शकतात हे अबंडन्समध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन पृथ्वीवरती पण आहे आणि बऱ्याच ठिकाणी पण आहे, बट यू कॅनॉट सी इंटेलिजंट लाईफ. बट ठीक आहे, हे वाचू आपण. फर्मी पॅराडॉक्स इज द अपरंट कॉन्ट्रडिक्शन बिटवीन द लॅक ऑफ एव्हिडन्स अँड हाय प्रोबॅबिलिटी एस्टिमेट्स फॉर द एक्झिस्टन्स ऑफ एक्स्ट्रा टेरिस्ट्रीयल सिव्हिलायझेशन्स. द बेसिक पॉईंट ऑफ आर्ग्युमेंट मेड बाय अ फिजिस्ट द फर्मी अँड हार्ट आर देर आर बिलियन्स ऑफ स्टार्स इन द गॅलेक्सी दॅट आर सिमिलर टू सन अँड मेनी ऑफ दी स्टार्स आर बिलियन्स ऑफ इयर्स ओल्डर दॅन द सोलर सिस्टम. With high probability, some of the stars have Earth-like planets, obviously. And if the Earth is typical, some may have developed intelligent life. Some of these civilizations may have developed interstellar travel. आपण अजून ऑलमोस्ट आहे, म्हणजे ऍट लिस्ट इंटरस्टेलर व्हॉयजर.
इंटर प्लॅनेटरी तरी आहे आता.
नाही, व्हॉयजर गेलं ना इंटरस्टेलर. इवन इफ दे आर नॉट म्हणजे
कम्युनिकेट नाही करता येत त्यांना.
हा नाही करता येत. हा ओके, कुठे? हा,
इंटरस्टेलर
ट्रॅव्हल अ स्टेप द अर्थ इज इन्व्हेस्टिगेटिंग नाव. ओके, इवन ॲट द स्लो पेस ऑफ करंटली एनविजन इंटरस्टेलर ट्रॅव्हल द मिल्की वे गॅलेक्सी कुड बी कम्प्लिटली ट्रॅव्हर्स्ड इन अ फ्यू मिलियन इयर्स. करते एवढे जुने सिव्हिलायझेशन, एवढे जुने सोलर सिस्टम्स आणि प्लॅनेट्स अँड हे सन स्टार्स आहेत, तर मग त्यांनी आतापर्यंत इंटेलिजंट लाईफ पूर्वीची असली.
एक्झॅक्टली, म्हणजे ह्यालाच काउंटर करायचं आहे, ह्याच पॅराडॉक्सला काउंटर करायचं की आपण ज्या डायमेन्शन, जे थ्री डायमेन्शन्स बघतो की लेंथ विड्थ हाईट आणि ग्रॅव्हिटी आणि टाईम, तर हे डायमेन्शन सोडून इतके जास्त डायमेन्शन्स पॉसिबल आहेत फर्स्टली. आणि सेकंडली, कम्युनिकेशन आपण मायनस स्किल आहे आपलं. आता तेच ना, आपण बोलतो हाऊ डू वी कम्युनिकेट विथ इच अदर, ह्युमन डिसाइडेड आहे ते की मी तुझ्याबरोबर बोलतोय.
तेच ना, आपण आपल्याला आपल्याशी.
हा, तर मला बेसिकली काय म्हणायचं की ते इट्स सच अ स्मॉल गॅप आहे, ते गॅपपेक्षा आपण सच अ स्मॉल विंडो आहे इन विच वी आर कम्युनिकेटिंग. आणि आपल्याला जे वर्ल्ड वाटतं ना, ते सच अ स्मॉल थिंग आहे. की रेडिओ फ्रिक्वेन्सी जे आपण कम्युनिकेट करतो, आपण डिझाईन करतो न्यू सिस्टम्स फॉर दॅट, ते सच आपल्याला जे इम्प्रेसिव्ह वाटतं ते तितकं ते इम्प्रेसिव्ह आहे डेफिनेटली फॉर अस. खरं वेन यू सी इट ऑन अ ह्यूज स्केल, ते सच अ स्मॉल पार्ट आहे ऑफ एव्हरीथिंग. तर मला वाटतं की the reason why we haven't seen intelligent life is they don't necessarily have to drink water. Then a sulfur mai he asel
ani tyacha asimov chi ek story vasli hoti, Isaac Asimov. Tar tani imagine kela hota ki tyacha foundation novels mai ther na kai te tar thik ache. Ajune ek gosht tumhala mi mention karayche ki jar tula milal majhya kade ahe book jin tula vatlas the gods themselves mhanune, tar tani एलियन सेक्स डिस्क्राईब केले त्यात, दॅट इज सो मच डिफरंट अँड दॅन ह्युमन्स. मी इमॅजिन करणं ही गोष्ट ओरिजिनली इज लाईक अँड बिईंग इट बिलीवेबल अँड लॉजिकल, दॅट इज अ स्किल दॅट टेक्स टू मेनी इयर्स ऑर तुम्हाला टॅलेंट लागतं. ओके, तर ती गोष्ट झाली. मी काय बोलत होतो अबाउट काय, तू काय
फर्मी पॅराडॉक्स मी हे काउंटर केलं की सल्फर ड्रिंक करत असतील ते.
हा ओके, त्याची स्टोरी काय होती की एक इंटेलिजंट लाईफ असते एका प्लॅनेटवरती दॅट एक्झिस्ट एव्हरीवेअर, आणि तो ती सगळीकडे एक्झिस्ट केल्यामुळे जो त्याला अप्रोच होत असतो त्या लाईफला, त्याला हॅल्युसिनेशन दिसत असतात. हॅल्युसिनेशनच नाव आहे त्या स्टोरीचं. तर त्या हॅल्युसिनेशन दिसत असतात जर त्या अप्रोच केल्यानंतर त्या लाईफला, इंटेलिजंट लाईफला, प्लॅनेट एलियनना म्हणजे, आणि त्यांनी मग ते डिपोर्ट होत असतात बॅक टू देअर ओन प्लॅनेट ह्युमन्स. तर मग एक दिवशी एका ह्युमनला हॅल्युसिनेशन दिसतो आणि त्याला
घाबरत नाही तो, आणि तो जो त्याच्याशी कम्युनिकेट करतो आणि त्याला तो जो इंटेलिजंट लाईफ फॉर्म असतो तो त्याच हे घेतो. इट डज नॉट हॅव अ स्पेसिफिक बॉडी ऑर त्याचं एकच रूप नसतं.
येस,
मग अशी गोष्ट पण असू शकते ना.
एक्झॅक्टली. तर आपण वेन वी आर दिस सिटी इज ट्राइंग टू कम्युनिकेट विथ अदर प्लॅनेट्स टू फाइंड स्मार्ट ऑर्गॅनिझम्स लाईक अस, आपण देश ना एलियन विचार केला की व्हेरी सिमिलर टू अस बट व्हेरी डिस्टिंक्ट फ्रॉम अस, असं टू हँड्स टू लेग्स असतात खरं, जस्ट अ ह्युमंगस हँड असं डोक्यात घेतो ना ते. इट डज नॉट हॅव टू बी दॅट वे. और म्हणजे त्यांना पिकअप करायचं जस्ट दुसरंच काहीतरी हे असेल. म्युटंट्स, म्युटंट्स कसं एक्सप्लेन केलं ना, मे बी तसं एलियन्स असतील, मे बी ते त्यांचं थिंग असेल,
मे बी त्यांचे सेन्सेस वेगळे असतील.
आणि इवन आपण ॲज ह्युमन्स किती हार्ड आहे आपल्याला अंडरस्टँड करायचं. आता तेच ना मी आता ए आय,
इवन ॲनिमल्स बघ ना,
ए आयचं मी ते हा असेल बोलू खरं. ॲनिमल्सचं कसं, ॲनिमल्स सॉरी, आता मी ए आयचं डिस्कस करतोय ना, ए आय बद्दल मी जस्ट एक्सटेन्सिव्हली विचार करतो आहे आता, कारण मला डिझाईन करायचे आहेत आर्टिफिशियल इंटेलिजंट बॉट्स जे वुड विच वुड डू वर्क फॉर मी. हां, तर वेन आय एम थिंकिंग अबाउट इट, आपण मी कधी पण कसा विचार करतो की हां मी काय केलो असतो आणि आता हे बॉटनी काय केलं, तर ते डिफरन्स असेल तर येस आय हॅव टू इम्प्रूव्ह दिस. तर मी विचार करतो मला हे थॉट कसं आलं, तर ते इट गोज ऑन इम्प्रूव्हिंग फ्रॉम देअर. आणि दॅट इज हाऊ इट शुड बी इज व्हॉट आय फील. तर जेव्हा आपण
बेसिंग आवर एआय सिस्टम बेस्ड ऑन आवर प्रिन्सिपल,
तर आपण कसं
प्रिन्सिपल्स वगैरे
आपण कसं बघतो ना द युनिवर्स, और ते पॉइंट लूज केलं. काय होत काय काय सांगत होतो
बॉट्स.
मी ते डिझाईन करताना मी काय केलं असतं ते विचार करतो आणि त्याच्यात काही डिफरन्स असतं मी ते चेंज करतो फर्स्टली. तर ते हां, तर आपल्याला आपलं ब्रेन कॉन्स्टंटली इतके व्हेरिएबल्स हे करत असतं, कमी करत असतं. आता तेच ना, आपल्याला आपलं नाक कॉन्स्टंटली दिसत असतं खरं, ते जस्ट गेलं असतं. तर ते
इतकं
हां, आपलं ब्रेन इज यूज टू रिमूव्हिंग ऑल द हे अनवॉन्टेड थिंग्स आणि फोकसिंग ऑन द राईट थिंग. तर ते आपल्या ब्रेनला एक्सपिरियन्स नाही करतात. कन्वर्शन म्हणून एक थिंग असतं माहिती आहे तुला, जे पीपलला होतं फीट अँड शेड. तर कन्वर्शन म्हणजे आत्याला व्हायचं, तर ते मी एकदा डॉक्टरकडे गेलेलो, विचारलं की का होतं. तर बेसिकली काय होतं की ब्रेनला ना कळतच नाही कुठल्या थिंग्सला कुठल्या ह्याला काय म्हणतात त्याला एस पासून ते वर्ड आहे ना, कुठल्या कुठल्या इनपुटला हे करायचं, रिस्पॉन्ड करायचं आणि कुठल्याला नाही करायचं ते ब्रेनला कळत नाही. तर ते एव्हरी इनपुट दॅट कम्स त्याला रिस्पॉन्ड करतो.
ओके,
त्याच्यामुळे
फायर होत,
एव्हरीथिंग जस्ट हलायला लागतं सगळं. तर ते कम्प्लिटली मस्ट अप आहे, कारण आपल्या ब्रेनला जस्ट हे काढत नाही, फोकस नाही करतात. तर आपलं ब्रेन सो मच वर्क, म्हणजे आपण लायब्ररीज युज करतो ना बेसिकली तसं आहे की आपलं ब्रेन सो मच वर्क फॉर अस बॅकग्राऊंडमध्ये करत असतं, आपण ते आयसोलेटच नाही करू शकत. एक वेरियबल आता तेच ना, आता टेनिस खेळताना आता मी माय एक बॉट बनवायचा जे टेनिस मेंटॅलिटी परफेक्टली एम्युलेट करेल.
हो,
तर इतके व्हेरिएबल्स असतात ना खेळताना, इतके जास्त व्हेरिएबल्स असतात ना, ते आपण आयसोलेटच नाही करू शकत. आणि आयसोलेट केलं ना तरी ते रिलेटेड असतात.
ते इंट्युइटिव्हली शिकू शकतो ना एआय,
म्हणजे
इफ यू प्ले विथ अ प्लेयर अपोजिशन मध्ये तर इट इज ॲक्च्युली स्पेसमध्येच तो बॉल मूव्ह करतो आहे आणि एव्हरी पॉसिबल स्पेस त्याला जर माहीत असेल आणि इट कॅन कॅल्क्युलेट द डिस्टन्स अँड
हा द टाइप ऑफ शॉट इट हिट्स आणि ते बॉल पुढून आल्यानंतर
किंवा वाऱ्याचं हे
ते वाऱ्याचं इज व्हेरी प्रेडिक्टेबल.
हा,
टेन्शन जे असतं रॅकेट एव्हरी टाइम यू हिट टेन्शन कमी होत जातं एव्हरी टाइम. तर ते फर्स्ट. सेकंडली तू जे बॉट पकडलंय ना हात हाताने पकडलंय ते ग्रिप असतं ना एव्हरी टाइम मारताना रॅकेट स्लाइटली हलते. तर इतके स्मॉल थिंग्स असतात ते जस्ट विचार करा पण हार्ड. आणि खूप गुड खूप इनक्रेडिबल एक्झाम्पल ऑफ अचीविंग अ फीट लाईक दॅट फिफा आहे. तू फिफा कधी खेळलायस का? फिफा 19 आता रिसेंटली आलं. इतकं नॅचरल आहे ते की हे सगळे व्हेरिएबल्स त्याने घेतलेत. आणि तू डाईव्ह इन केलास ना, तू टॅकल केलास, डाईव्ह इन केलास, तर तो कसं परफेक्टली डाईव्ह करतो आणि ते फिजिक्स ऑफ ते कोलाइडिंग आणि नंतर बॉल खाली पडायचं, ते इतके व्हेरिएबल्स इन्वॉल्व असतात इन इट की ते
मॉड्यूलच आहे ग्रॅव्हिटीचं वगैरे सगळं ते इंजिन मध्ये
तेच ना. तर
यायला
वी कॅन ओनली डू दॅट
सिम्युलेशन मध्ये करू शकतो.
हा तर वन्स एक्झॅक्टली व्हेन इट इज रिअल टाइम.
तू बेसबॉल बघितलं का?
नाही.
ओ शिट. म्हणजे इट इज व्हेरी बोरिंग शो बट त्याचे कन्सेप्ट इतके हे आहेत माहितीये का? फाउंडेशन
फर्स्ट एपिसोडचा हाफ बघितला
आणि फुल ए आय सगळं ए आय. तर त्यात हेच थिंग आहे. तर अँड मी आता स्पॉइलच करून टाकलं जाऊ दे. बघणारच का?
हो.
एक सांगतो की आपण जे बोलू ना सिम्युलेशन इन रिअल वर्ल्ड समथिंग रिलेटेड टू दिस बघेल.
ओके.
बघायचं तर बघ, नाही तर मी सांगतो.
तर एक्झॅक्टली तर मी जो रोगन पॉडकास्ट खूप ऐकतो असं मी रिअलाइज केलं. तर तो जो रोगन म्हणत होता की इव्हेंच्युअली असं एक टाइम येणार जेव्हा आपल्याला वाटणार की रिअल वर्ल्ड गुड अनफ नाही आहे फॉर अस. तेच ना, आता व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये आपण ड्रॅगन्स फ्लाय करू शकतो, जस्ट फायर करू शकतो ॲट एनी वन, शिट बोलू शकतो. तर आपण जस्ट एककडे बसून जस्ट ते थिंक करत बसू शकतो. वॉली सारखं ते मूवी इन्सेप्शन मॅट्रिक्स सारखं. तर ते किती रिअल पॉसिबिलिटी होत आहे.
हो अरे खूप रिअल.
जस्ट वी स्केअरली क्लोज आहे आपण टू इट.
आणि इवन इफ इलॉन मस्कला सगळे डिनाय करतात ना की जस्ट ए आय चे हे डेंजर खूप प्रॉमिनंट नाही आहे इतकं वाटतं
आहे. इनक्रेडिबल. कारण ते
प्रत्येक मेकॅनिकल गोष्ट जी आपण करू शकतो.
मला काय वाटतं माहितीये का, नेचर जेव्हा क्रिएट करतात नेचर पण असं फॅसिनेटेड होतं की ह्युमन्सला जरासं पण ब्रेन देऊ बघू काय करतं. आणि जस्ट इतकं मेसअप केलं द होल वर्ल्ड, इतकं पल्यूट केलं आणि नंतर हे आणि नंतर मे बी त्याच्यामुळे ते नेचर एक्सटेंड झालं आणि नंतर फक्त आपण राहिलो. आणि सेम आता ए आय बरोबर आपल्या बरोबर झालं तर हे थिंग ए आय इंटरेस्टिंग वाटायला लागलं. लेट्स गिव्ह इट इट्स ओन ब्रेन. कारण तसं करून जर
नेक्स्ट स्टेप ऑफ इव्होल्युशन मे बी.
कारण किती एफिशियंट असू शकतात ए आय बघ ना, सोलरने पॉवर होऊ शकतात आणि पॉल्युट तरी काही नाही करत.
फूड प्रॉब्लेम नाही आहे.
पॉल्युट नाही करत काही. नॅचरली राहू शकतात लाईक अॅनिमल्स.
त्यांचा इकोसिस्टम तयार होऊ शकतो
आणि ह्युमन्स हा स्लेव्ह सगळं ठेवू शकतात.
फक्त एकच गोष्ट आहे, पाण्याची गोष्ट आहे. इलेक्ट्रॉनिक्सला पाण्याने मे बी ते नॅनो पार्टिकल असले तर तेही प्रॉब्लेम होणार नाही.
पाण्याने
इलेक्ट्रॉनिक्सचं प्रिन्सिपल काय आहे म्हणजे पाण्याने पाणी इज आच एनिवे फॉर इलेक्ट्रॉनिक्स. एव्हरी काइंड ऑफ इलेक्ट्रॉनिक
पाणी
शॉर्ट होतात का नाही पाण्याने गोष्टी होतात का नाही? हो होतात.
होतं खरं त्याला आयसोलेट करू शकतो.
एक्झॅक्टली तेच म्हटलं मी. नॅनो पार्टिकलचं एक व्हॉटएव्हर मग आपली बॉडी सुद्धा
ते आहे ना एक्स मकीना मध्ये ते स्किन.
हो
सर ते इतकं जास्त रिअल आहे.
आपण हे आहोत पाण्याला सेन्सिटिव्ह. लोकांना निमोनिया अँड शिट होत.
तेव्हा माहिती आहे लुई सी के परत आलं.
हो पण शो नाही आला.
स्मॉल नाही छोट्या कॉमेडी क्लब मध्ये हाय हॅलो म्हणून गेलो. तर तो म्हणत असत होता की नट अलर्जी ते इनक्रेडिबल ते सेगमेंट त्याचं माहितीये का? डेफिनेटली ऑर मे बी असं एक ते थिंग आहे. तर डेफिनेटली नट अलर्जीज आर व्हेरी बॅड आणि यू ऑलवेज हॅव टू म्हणजे ते पॅकेटवर लिहायला पाहिजे की ह्याच्यात नट्स आहेत आणि हे आहे ते आहे. तर हे डेफिनेटली इट्स बॅड अँड डेफिनेटली वी शुड डू. और मे बी जस्ट मे बी आपण जस्ट वी गो क्लोजर अँड गो फॉर वन इयर सो विल गेट रिड ऑफ नट अलर्जीज फॉर एव्हर. इतकं ब्रिलियंटर आहे त्यांनी इतकं थॉट पुटिंग केलं असणार आहे. तर तो सांगतो की माय नेफ्यू
गन्सला सुद्धा असं असायला पाहिजे. गन्सला सुद्धा असं असायला पाहिजे. सेफ्टी लावायचीच नाही. जे लोक फायर करतील ते फायर करतील. कळत आहे का?
ते सर्वाइव्हल ऑफ द फिटेस्ट
नॅचरल सिलेक्शन.
तर तेच ना, ते हे आपल्याला एफिशियंट वाटतं खरं, आपल्याला रॉंग वाटतं खरं. ए आय ला ते वाटेल का नाही ते नाही माहिती.
एक्झॅक्टली, मॉरालिटीचा आणि कॉन्शियन्सचा इश्यू आहे. इवन इफ यू प्रोग्राम दॅट आणि त्यांना आपल्यातही काही गोष्टी प्रोग्रामड आहेत.
ब्रीदिंग आपलं इमॅजिन करणार जस्ट कॉन्स्टंटली. आपण जस्ट आपल्याला
बोलताना आपण ब्रीद करतोय
हो कॉन्स्टंटली. आपल्या डोक्यात असेल की आपण जस्ट लक्ष नाही दिलो ब्रीदिंग वर तर ब्रीदिंग बंद होईल. किती स्टूपिड डिझाईन असलं असतं ते.
आणि इवन फूड आयटम्स सुद्धा मला वाटतं की फूड आयटम्स आपण एवढे थिंग्स फूड अवेलेबल आहे पृथ्वीवरती. तर एवढे डिफरंट काइंड ऑफ फूड आर अवेलेबल फॉर अस बिकॉज वी आर सपोज टू आपण स्प्रेड व्हायला हवं किंवा आपण ट्रॅव्हल थ्रू जॉग्राफिकल लोकेशन फ्रॉम वन प्लेस टू अनदर. आणि आपला बॉडी अशी डिझाईन असायला पाहिजे की विच कॅन यु नो अकॉमोडेट एनी काइंड ऑफ सोर्स. तर मे बी त्यामुळे मला वाटतं की इंटरस्टेलर ट्रॅव्हल पॉसिबल.
आणि इंटरस्टेलर
ट्रॅव्हल सर्वाइंग ऑन अनदर प्लॅनेट.
इंटरस्टेलर हे किती असं नॅचरल इन्स्टिंक्ट आहे ना, की आपल्याला आतून किती बरं वाटतं, किती फॅसिनेशन वाटत. असं म्हणजे असं काही सोशल कॉज नाही आहे ते पर से, बट
फक्त
एक्झॅक्टली हे आहे अचीवमेंट पेक्षा ते क्युरियोसिटी असते ना ह्युमन ब्रेनची बेसिक क्युरियोसिटी, ते ऍट इट्स मोस्ट रॉ फॉर्म.
सेकंड नेचर, फर्स्ट नेचर. ते जर नसतं तर निएंडरथल्स सारखा आपण एंड अप
केला. हॅलो, हा जो रोगन अगेन जो रोगन पॉडकास्टवर हा आलेला नील डग्रास टायसन आलेला.
बघितलंस का?
हो
बघायचं राहिलं.
तो सांगत होता की जो रोगन म्हणत होता की व्हॉट डू यू हॅव टू से फॉर पीपल हु सेड लेट्स नॉट इन्व्हेस्ट इन सायन्स म्हणून. तर तो जसं पूर्ण जस्ट फायर्ड अप होता. You know how internet came to work? Because some scientists did it. You know why we have phones right now? Because some scientists did it. इतका ओरडला ना तो हाफ एन आर. जो रोगन जस्ट बोललाच नाही फॉर हाफ एन आर, फक्त हाच बोलत होता.
बरोबर आहे. नॉट फॉर द सेक ऑफ दॅट, दॅट इज आवर नेचर.
हा, अँड यू शुड नेव्हर से नो टू दॅट. तेच ना,
दॅट इज लाईक सस्टेनेबल डेव्हलपमेंट. Sustainable for your mind.
Okay. Yeah, correct. Sustainable. Brain is constantly here. A trigger. As a strongly feeling. Maybe. Okay. Okay.